बिहार मध्ये एक सूरज कुमार नावाचा माणूस सगळ्या समाजामध्ये त्याचं नाव लौकिक खूप मोठं होत. तो सगळ्यांशी खूप चांगला वागायचा. एकदा एका माणसाने त्याच्या घरी जाऊन त्याला विचारलं की सूरज कुमार, तू एवढा सगळ्यांशी चांगला वागतो, एवढे सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत, तुला नक्कीच तुझ्या आई वडिलांनी एवढे सगळे शिकवले आणि त्याच्यात सुद्धा तुझ्या आईने तुला शिकवलं. सूरज कुमार हसायला लागला आणि त्या माणसाला आतमध्ये बोलून बसायला सांगितलं. तो स्वतःही बसून त्या माणसाशी बोलू लागला. तो म्हणाला की माझे आई वडील दोघे अशिक्षित, मात्र त्यांनी माझ्यावर संस्कार हे चांगले. संस्कारासाठी शिक्षणाची आवश्यकता. मग तुझ्यामध्ये एवढे चांगले गुण कुठून आले? तेव्हा त्या माणसाने त्याला विचारलं आणि तेव्हा सूरज कुमार म्हणाला की माझ्या घराच्या अगदी समोर राहणाऱ्या एका अतिशय अश्लील अशा वाईट माणसाने ऐकणाऱ्या आलेल्या माणसाला आश्चर्य वाटत की एखाद्या वाईट माणसाकडून तू चांगला घडला हे कसं शक्य आहे. आणि सूरज कुमार म्हणाला की मला चांगला घडवणारा हा समोरचा वाईट माणूस होता. त्या माणसाने विचारलं हे कसं शक्य आहे आणि तेव्हा सूरज कुमार म्हणाला की सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत नकळत माझी नजर सारखी त्या माणसावर असते. तो माणूस कसा बोलतो, कसा वागतो, कुठे जातो, कुठे येतो, या सर्व गोष्टी मी सारख्या बारकाईने बघत होते. पण फक्त बघतच नाही, पण त्या माणसाविषयी समाज काय वाईट बोलतोय हेही मी ऐकतो. आणि जेव्हा मी बघतो की समाजात प्रत्येक माणूस त्या माणसाला शिव्या घालतो, त्याच्याविषयी वाईट बोलतो, आणि मग मी स्वतःला ठरवतो की मला असं करायचं नाही. तो माणूस असं करतोय, मला असं करायचं नाही. त्या माणसाला ह्या बाबतीत वाईट बोललं जातंय, मला असं बोलायचं नाही. तर म्हणून चांगलं घडण्यासाठी कोणीतरी चांगलाच माणूस असला पाहिजे असं नाही, पण चांगलं घडण्यासाठी एखादा वाईट माणूस सुद्धा जिम्मेदार होऊ शकतो. फक्त आपली दृष्टी हीच गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला चांगलं घडवण्यासाठी किंवा आपल्याला आपल्या मुलांना चांगलं घडवण्यासाठी काहीतरी समोर चांगलं उदाहरण असलं पाहिजे, मगच माणूस चांगला घडतो असं नाही. पण माणसाची बुद्धी, माणसाची दृष्टी एवढी सकारात्मक पाहिजे. आणखी जर सकारात्मक दृष्टी असेल तर वाईटामधनं सुद्धा चांगलं हा माणूस वेचून घेऊ शकतो. तुम्ही बघा ज्याप्रमाणे सांगतो, कंसात समोर जर आपण दगड आणि हिरे ठेवले तर तो हिरे तेवढेच खाऊन घेतो आणि दगड सोडून देतो. दूध आणि पाणी जर ठेवलं तर दूध काय ते पितो, पाणी सोडून देतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारची लोक भेटणार आहेत. सगळीच काही चांगली असतील असं नाही आणि सगळीच काही वाईट असतील असंही नाही. परंतु त्या सर्व लोकांमधनं मला शिकण्यासारखं काय आहे किंवा ह्या माणसाकडनं मला घेण्यासारखं काय आहे असं जर आपण बघायच्या दृष्टीतून ठेवला तर निश्चित माणसाचं आयुष्य हे श्रेष्ठ होऊ शकत. आजपर्यंत जितकी सगळी माणसं श्रेष्ठ घडली ती ह्या श्रेष्ठ सकारात्मक दृष्टीमुळे. मग ही सकारात्मक दृष्टी होण्यासाठी सुद्धा चांगली संगत पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, चांगल्या लोकांची संगत केली पाहिजे आणि श्रेष्ठ चिंतन केलं पाहिजे. तर निश्चितच माणसाच्या आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन राहू शकतो. हेही शक्य आहे की आयुष्यामध्ये अनेक वेळेला अशा काही परिस्थिती येतात की माणूस हा नकारात्मक बनतो, पण त्या नकारात्मक दृष्टिकोनाच्या मागे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे माणसाची जिद्द आणि माणसाचा स्वतःचा अहंकार. हट्टी माणूस कधीच सकारात्मक होऊ शकणार नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये उतार चढाव हे येत असतात, पण या उतार चढावामध्ये जर स्वतःच आपण अहंकारी होऊन राहिलो, समोरचा व्यक्ती आपल्याला काही शिकवत जरी असेल, आपली दृष्टी सकारात्मक घडवत असेल, पण मीच जर हट्ट धरून बसलो की नाही हे असं नाही आहे असंच आहे तर समोरचा व्यक्ती सुद्धा शेवटी हात जोडून पाय जोडून निघून जाईल. म्हणजेच काय तर तो माणूस मला सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करेल पण माझा अहंकार माझी जिद्द ती मला सुटली देईल. मग हे दिव्य गुण आपण धारण कसे करायचे किंवा ही दृष्टी सकारात्मक कशी करायची तर थोडस स्वतःच्या मनाला आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात. काही विचार सकारात्मक असतात जे अतिशय थोडे असतात, काही विचार नकारात्मक असतात तेही अतिशय थोडे असतात. जास्त विचार असतात ते जरुरी विचार जे आपल्या दिवसभराच्या कामाशी संबंधित असतात आणि सगळ्यात जास्त विचार जे असतात ते म्हणजे व्यर्थ विचार. माणूस जेव्हा अतिशय व्यर्थ विचार करतो अति भूतकाळातला किंवा अति भविष्य काळातला जेव्हा तो विचार करायला लागतो त्याला व्यर्थ विचार असं म्हटलेलं आहे. म्हटलेलं आहे की भूतकाळातल्या अनुभवाने माणूस शहाणा बनतो हे जरी सत्य असेल पण त्या भूतकाळातल्या अनुभवांमध्ये ज्या आपण ठेचा खाल्ले त्या ठेचा सारख्या सारख्या आठवून स्वतःचं अपयश ह्याच्याबद्दल विचार करणं हे चुकीचं नाही का? ह्याच्यासाठी माझ्या आयुष्यात असं घडलं होतं, माझं एवढं नुकसान झालं होतं, हा अमुक माणूस माझ्याशी असा वागला हे पूर्व आयुष्याचे अनुभव आठवून काही होणार नाही तर याला म्हटलेलं आहे व्यर्थ. काही माणसं आपल्या भविष्याचंही अतिचिंतन करतात आणि तेही समजतात की माझ्या आयुष्यात असं झालं तर माझं हे असं तर होणार नाही, मला हा आजार तर लागणार नाही, अशा अनेक प्रकारच्या व्यर्थ भविष्यातल्या गोष्टी विचार करून भूतकाळ आणि भविष्यकाळ आपले विचार करून माणूस आपलं वर्तमान काळ हे व्यर्थ जोडत. म्हणूनच ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहून सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि ही बुद्धीची स्थिरता तेव्हाच येईल जेव्हा आपण स्वतःला चांगली समजून लावू. समोरचा व्यक्ती जरी वाईट वागत असेल तर वाईट माणसाबरोबर राहून वाईटच व्हायचंय हा काही नियम ठरलेला नाही पण वाईट माणसाबरोबर राहून आपणही चांगले घडू शकतो हेही तेवढंच सत्य. एका माणसाची अशीच एक गोष्ट आहे की एक माणूस दुसऱ्या माणसाशी अतिशय वाईट वागायचा, त्या माणसाला खूप त्रास दिला पण अनेक वर्ष झाल्यानंतर जेव्हा हा माणूस एक मोठा माणूस बनला तेव्हा त्याला विचारलं की तू आज एवढा मोठा माणूस बनलाय त्या सगळ्या बनण्यामागे कोण आहे जबाबदार, त्या माणसाने सांगितलं की ज्या माणसाने मला आजपर्यंत जास्तीत जास्त छळलाय तोच माणूस मला आज मोठा बनवण्यासाठी जबाबदार आहे. सांगण्याचा अर्थ हाच आहे की वाईटच माणूस दुसऱ्याला वाईटच घडवेल असं नाही पण माझी दृष्टी जर सकारात्मक असेल, माझ्यामध्ये जर तेवढी सहन करायची शक्ती असेल तर निश्चित आपण समोरच्या वाईट गोष्टींकडनं सुद्धा चांगली गोष्ट लिहू शकतो आणि आपल्या आयुष्याला श्रेष्ठ घडवू शकतो. मग हे श्रेष्ठ घडवण्यासाठी आपली दृष्टी सकारात्मक करण्याची आवश्यकता आहे आणि ही सकारात्मक करण्यासाठी आपल्याला फक्त समोरच्याचे गुणच काय ते बघायचे, ह्या समोरच्या गोष्टीतलं चांगलं काय आहे एवढंच आपल्याला फक्त बघायचं आहे आणि ते गुण घेऊनच आपल्याला आयुष्यात सुखी जायचं. माणूस जेव्हा आपल्या आयुष्यात जगत असतो तेव्हा त्याला सगळ्या प्रकारची लोक दिसत असतात, कोणाचा स्वभाव कसा, कोणाचे संस्कार कसे, पण ते सगळं करत असताना माझं लक्ष काय आहे, माझं ध्येय काय आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहे, ह्या गोष्टीकडे जर त्याचं जास्त लक्ष असेल तर निश्चितच तो आपल्या लक्षाला प्राप्त करू शकतो आणि हे जे सगळे व्यर्थ गुण आहेत, वाईट गुण आहेत, त्या गुणापासून स्वतःला परावृत्त करू शकतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आयुष्याबद्दल हा विचार करायचा आहे की मला काय उचलायचं, मला समोरच्याकडनं कुठले गुण घ्यायचे. जेव्हा माणूस दुसऱ्याचे अवगुण बघायला लागतो तेव्हा अवगुण बघत बघत त्याच्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन होते. जसं म्हटलेलं आहे की जेव्हा आकाशामध्ये ग्रहण लागतं तेव्हा कधीही नुसत्या डोळ्याने ग्रहण बघू नये. का बघू नये तर म्हणतात ग्रहण बघितल्याने डोळे जातात माणूस अंधारात. म्हणजे त्या ग्रहणाच्या वेळेला अशा काही रेज निघत असतात ज्याच्यामुळे आपल्या डोळ्याला अपाय होतो आणि जर आपण काचेतनं ते ग्रहण बघितलं तर मात्र काही होत नाही. जर हीच गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये धारण केली किंवा आयुष्याशी लावून घेतली की एखादा माणूस जर वाईट वागत असेल किंवा त्याच्यामध्ये अवगुण असतील म्हणजेच त्या माणसाला ग्रहण लागलेलं आहे, त्या माणसामध्ये ताकद नाही, त्या माणसाला नीट बोलता येत नाही, अशा व्यक्तीकडे जर तुम्ही सारखे बघत राहिलात, सारख्या त्या गोष्टींचं चिंतन करत राहिलात तर मात्र ज्याप्रमाणे ग्रहण लागल्यानंतर बघितल्याने माणूस अंधळा होईल अशाच प्रकारे आपण सुद्धा एक दिवशी या दुनियेला बघण्याच्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनामधनं अंधळे होतो. म्हणूनच अशा व्यक्तीला न बघता त्याच्यामध्ये जे चांगले गुण आहेत ह्या गुणांना जर आपण बघितलं तर निश्चित आपण आपल्या आयुष्याला म्हणूनच फक्त परमेश्वराने दृष्टी दिली आहे म्हणून बघायचं आहे असं नाही, परंतु दृष्टीमधनं काय बघायचं आहे आणि कोणाचे गुण बघायचे हेही आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि अशासाठी श्रेष्ठ गुणांना धारण करणं आवश्यक आहे. माणसाच्या जीवनामध्ये मूल्य ही जरुरी आहे, परंतु त्या मूल्यांपैकी आपल्याला धारण करण्यासाठी आपली दृष्टी सुद्धा श्रेष्ठ बनवली पाहिजे. दृष्टीचा आधार आपली स्मृती आहे. माणूस दिवसभरामध्ये वेगवेगळ्या स्मृतींमध्ये राहत असतो. कधी माणूस स्वतःला काय समजतो, कधी माणूस स्वतःला काय समजतो, तशी आपली दृष्टी आणि तशी आपली वृत्ती घडत असते तर त्या वृत्तीच्या आधारावर आपण आपल्या दृष्टीलाही श्रेष्ठ करू शकतो. म्हणूनच माणसाने हा विचार केला पाहिजे की फक्त चांगला माणूस असेल तरच आपण चांगले बोलतो नाही, पण वाईट माणसामधनं सुद्धा आपण काही चांगलं उतरू शकतो. आज आपल्या समाजामध्ये पालक आपल्या शिक्षक वर्गाला आणि शिक्षक पालक वर्गाला कायम दोष देत असतात. ते म्हणतात की तुम्ही आमच्या मुलांना सुधारून द्या, ते म्हणत असतात तुम्ही आमच्या मुलांना सुधारून द्या, टीव्ही मुलांना बिघडवताय, सगळा समाज मुलांना बिघडवतोय. पण वास्तविक जर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची जबाबदारी घेतली की मला माझ्या मुलांचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह बनवायचा आहे, प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह मध्ये बघायची आहे, तर निश्चितच आपण आपल्या मुलांना आणि आपण आपल्या समाजाला चांगले बनवू शकतो. म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन बनवण्यासाठी श्रेष्ठ समाजच असला पाहिजे असं नाही, पण आजच्या या धावपळीच्या आणि थोड्याफार पतन झालेल्या समाजामध्ये सुद्धा आपण सकारात्मक दृष्टीने जाऊ शकतो आणि आपण दुसऱ्यालाही श्रेष्ठ दृष्टी देऊ शकतो, पण त्याच्यासाठी आपली संगत सुद्धा श्रेष्ठ पाहिजे. मग ती श्रेष्ठ संगत आपण कशी लावून घेतली स्वतःला, तर कुठेतरी सतत संग हा केला पाहिजे. असं म्हटलेलं आहे, संघ जर चांगला असेल तर तुम्ही काढून घ्या आणि संघ जर चांगला नसेल तर आपण एक ना एक दिवस बोलून जाऊ. अशाच प्रकारे माणसाच्या दृष्टीमध्ये सुद्धा असाच काही दोष घडत असतो. जर माणूस सारखा एखाद्या माणसाबरोबर राहत असेल की जो माणूस कायम चुकीतच बोलतोय, उलटच बोलतोय, हा व्यक्ती जर कमजोर असेल तर त्या माणसाचा प्रभाव त्या माणसावर निश्चित पडेल आणि मग काय होईल त्याचीही दृष्टी तशी होऊ शकेल. पण जर हा व्यक्ती सकारात्मक असेल, तो स्वतः खंबीर असेल, तर कुठल्याही माणसाचा संघ जरी त्याला लाभला तरी तो स्वतःचे श्रेष्ठ विचार निश्चितच पुढे घेऊन जाऊ शकेल. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात श्रेष्ठ संघ तर पाहिजेच, पण त्याच्या आधी आपला स्वतःचा दृष्टिकोन हा सकारात्मक पाहिजे. निश्चय कुठेतरी आपला गळमळला नाही पाहिजे की काहीही झालं तरी आपण जे करतोय हेच बरोबर आहे आणि हेच परमेश्वराला मान्य आहे असं समजून जर आपण वागत असतो तर निश्चितच माणूस हा चांगल्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ घडू शकतो. म्हणूनच आज आपल्या समाजामध्ये जे सगळे मोठे संत होऊन गेले किंवा जे देशभक्त होऊन गेले त्यांनी बिकट परिस्थितीमध्ये विरुद्ध परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचा निर्धार सोडला नाही किंवा स्वतःचा निश्चय सोडला नाही. निश्चय, धैर्य आणि लक्ष या तीन गोष्टी साध्य ठेवल्या तर निश्चितच तो माणूस सकारात्मक असू शकतो. पण सकारात्मक होण्यासाठी सुद्धा कुठेतरी माणसाला वाटबळ हवं असतं, ईश्वराची कृपाही झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर आपले जे मोठे आहेत त्या मोठ्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला घेतले पाहिजे. म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन ही एक अतिशय माणसाची मोठी देण आहे, आणि ही देण जर त्यांनी ठेवली तर त्याची खूप शक्ती ही जमा होते. कारण आपण सर्वांना माहित असते, जेव्हा आपण व्यर्थ विचार करतो किंवा नको त्या भूतकाळाचे विचार करत असतो तेव्हा आपली शक्ती वाया जात असते, तेव्हा आपली शक्ती कमी कमी होत जाते. माणसाच्या आपल्या आयुष्यातला उमंग उत्साह हा नष्ट होत असतो. माणसाला असं वाटायला लागतं की काहीच करू नये, ही सगळी दुनिया फार वाईट आहे, हा शेजारचं वाईट आहे, माझ्या घरातली लोक वाईट आहेत, सगळेच वाईट आहे, चांगला एकही माणूस नाही, मग आता मी एकटा चांगला वागून तरी काय करेन. आणि म्हणूनच या नकारात्मक दृष्टिकोनामुळे माणूस आज जीवघात करायला निघाला. माणूस समजतो की अशा जगण्यापेक्षा नेलेलं बरं, आणि मग माणूस काही ना काहीतरी प्रयत्न करून स्वतःला मारायचा प्रयत्न. पण त्याने जर हा विचार केला की मला ह्या कोणाकडे बघायचं नाहीये, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मला माझ्या आयुष्याला पुढे न्यायचं आहे, माझं नुकसान मला होऊन द्यायचं नाहीये, तर निश्चितच तो माणूस श्रेष्ठत्वाला प्राप्त होऊ शकतो. माणसाच्या आयुष्यात जी सगळ्यात मोठी देण आहे ती म्हणजे त्याची संतुष्टता. आणि ही संतुष्टता जर त्याच्याकडे असेल तर तो माणूस निश्चितच सकारात्मक होऊ शकतो. तर आपण सर्वांनी सुद्धा आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवा, सकारात्मक ठेवा, तरच आपल्या आयुष्यामध्ये खरं सुख आणि खरी शांती.